चीनीमंडी.com पॉडकास्ट।
विजी डेली शुगर मार्केट अपडेट। आज 8 ऑक्टोबर 2020 डोमेस्टिक मार्केट आज बाजार स्थिर राहिला। महाराष्ट्र S30 साखरेचा व्यापार 3,150 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30चा व्यापार 3,240 रुपये ते 3,260 रुपये प्रति क्विंटल राहिला। दक्षिण कर्नाटक S30 साखरेचा व्यापार 3,250 रुपये ते 3,300 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30चा व्यापार 3,275 ते 3,350 रुपये प्रति क्विंटल राहिला। उत्तर प्रदेश M30चा व्यापार 3,250 रुपये ते 3,260 रुपये होता। गुजरात M30चा व्यापार 3,241 ते 3,261 रुपये प्रति क्विंटल राहिला। तामिळनाडूमध्ये S30चा व्यापार 3,325 रुपये ते 3,400 रुपये होता, तर M30चा व्यापार 3,400 ते 3,450 रुपये राहिला। इंटरनॅशनल मार्केट लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $385 प्रति टन राहिला आणि US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 14.13 सेंट्स होते। करन्सी आणि कमोडिटी अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 73.235 मध्ये झाला, तर ब्राझिलियन रियलचा व्यापार 5.6143 मध्ये झाला। क्रूड फ्युचर्स 2,976 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $40.60 होते। इक्विटी BSE सेन्सेक्स 303.72 अंकांनी वर येऊन 40,182.67 अंकावर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 95.75 अंकांनी वर येऊन 11,834.60 अंकावर बंद झाला।